रुणीता सुवासिनी घरी जानकी त्यांची ओटी भरी कोणीता सुवासिनी घरी जानकी त्यांची ओटी भरी विनमुख कोणा कधी न पाठवी विनमुख कोणा कधी न पाठवी श्रीफल दे पदरी कोणी येता सुवासिनी घरी जानकी त्यांची पोटी भरी नारळ पडला दादांचे नजरी कोणाड्यातील नारळ पडला दादांचे नजरी उगाच अळचण नको म्हणून या केला त्यांनी दूरी क्षणात दुसरा प्रकट होतसे तेथील जागे बरी कोणी येता सुवासिनी घरी जानकी त्यांची ओटी भरी काढून ठेवित खाली चिडलेल्या नजरी तोही काढून ठेवित खाली चिडलेल्या नजरी वळून पाहता तिथेच दिसला तिसरा जागेवरी असे काढता खाली जमले एक हजारावरी कोणी येता सुवासिनी घरी जानकी त्यांची ओटी भरी दैवत तितुके श्रीफल असतील जागे वरी जितुके दैवत तितुके श्रीफल असतील जागे वरी गणना त्यांची मला माहित फिरती जगतावरी अज्ञानाने सुकलो म्हणून दादा चरण धरी कोणी येता सुवासिनी घरी जानकी त्यांची ओटी भरी विनमुख कोणा कधी न पाठवी विनमुख कोणा कधी न पाठवी श्रीफल दे पदरी जानकी त्यांची ओटी भरी जानकी त्यांची ओटी भरी जानकी त्यांची ओटी भरी।